chinimandi.com podcast. विजय डेली शुगर मार्केट अपडेट. आज मंगळवार 14 जुलै 2020. डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजारात चांगली मागणी होती. महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3,310 रुपये ते 3,350 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,360 रुपये ते 3,400 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3,450 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये M30 चा व्यापार 3,325 रुपये होता, तर गुजरातमध्ये M30 चा व्यापार 3,301 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3,331 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये M30 चा व्यापार 3,400 रुपये ते 3,450 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3,450 रुपये ते 3,500 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $338.30 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $11.35 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.428 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3873 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2,968 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI $39.35 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 660.63 अंकांनी खाली येऊन 36,033.36 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE निफ्टी 195.35 अंकांनी खाली येऊन 10,607.35 अंकावर बंद झाला.